हे वॉलनट का करतंय? कारण ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपल्याला खूप छान रिझल्ट्स मिळाले, एस्पेशली लहान मुलांकडनं. आपले नर्सरी ज्युनियर के जी मुलं जी कधीच शाळेत आली नव्हती, त्यांनी डायरेक्टली ऑनलाईनच आले आणि ऑनलाईनच होते. ते इतके छान बॉन्ड झाले टीचर्सबरोबर आणि त्यांनी इतका छान परफॉर्मन्स केलाय की इन पर्सन तर ते करतात तेवढं त्यांनी केलंच, पण बरेचदा आम्हाला वाटतं की त्यांनी जास्ती छान पिकअप केल्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण इतक्या गोष्टी ॲड केल्या, नवीन सब्जेक्ट्स, टॉपिक्स आणि ॲक्टिव्हिटीज, आणि अजून पण आपल्या पाईपलाईनमध्ये खूप आहेत ॲड करायला. आपल्याला खूप छान पद्धतीने एज्युकेशन देता येत आहे मुलांना ऑनलाईनसुद्धा, आणि थांबवायची काही गरज नाही आहे. आणि ॲट पार विथ इन पर्सन जाणार आहे, आणि ॲक्च्युली विथ टाईम मे बी ऑनलाईन अजून पुढे सुद्धा जाईल इन पर्सनच्या. सो आपल्याला बेस्ट लर्निंग एक्सपिरियन्स द्यायचा आहे सगळ्यांना, कुठेही असले तरी.